ತಯಾತರವೋಗಿನೇದು ತಂ ಸರ್ವಭೂತರಿದಯಂ ಭಕ್ತ್ಯಾಭಿಹೀನಾ ಪರಾಗಲಕ್ಷೈ ಕ್ಷಿಪ್ತಾಶ್ಚ ಕಾಮಾದಿತರಂಗಮಧ್ಯೆ ಕೃಪಾ ಪರಮಾರಾಧ್ಯತಮ ಶ್ರೀ ಶ್ರೀಲ ಗುರುದೇವ್ ಕಿ ಕೃಪಾ ಶ್ರೀ ಕಾರ್ತಿಕ ಮಹೀನಾ ಆ ರಹಾ ಹೈ ಕಲ್ ಸೇ ಕಾರ್ತಿಕ ಮಹೀನಾ ಲಗೇಗಾ ವೈದಿಕ ಕಾಸ್ಲೆಸ್ ಮರ್ಸಿ ಆಫ್ ಗುರುದೇವ್ ಆ್ಯಂಡ್ ಶ್ರೀಮತಿ ರಾಧಿಕಾ ದಿ ಮಂತ್ ಆಫ್ ಕಾರ್ತಿಕ್ ಇಸ್ ಕಮಿಂಗ್ ಫ್ರಮ್ ಟುಮಾರೋ ಬಟ್ ವಿ ಅಬ್ಸರ್ವ್ ದಾಮೋದರ್ ಮಂಥ ಆ್ಯಂಡ್ ದಟ್ ವಿಲ್ ಬಿಗಿನ್ ಫ್ರಾಮ್ ಪೂರ್ಣಿಮಾ 24th August. ಸೊ ಹಮ್ ಲೋಗ್ ಕಲ್ ಹಿ ಸೇ ಆರಂಭ ಕರೆಂಗೆ ಪರಿಕ್ರಮ ಫ್ರಮ್ ಟುಮಾರೋ ವಿ ವಿಲ್ ಬಿಗನ್ ಪರಿಕ್ರಮ ಆಫ್ ಮಥುರಾ ಟುಮಾರೋ ವಿ ವಿಲ್ ಬಿಗಿನ್ ಫ್ರಾಮ್ ರಂಗೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಮ್ ಪಾರ್ಟ್ ಆಫ್ ಮಥುರಾ ವೇರ್ ಕೃಷ್ಣ ಮೇಟ್ ವಿತ್ ಕುಬ್ಜ ಮೇಟ್ ವಿತ್ ಅಕ್ರೂರ್ ಆ್ಯಂಡ್ ಇಂಟರ್ಡ್ ಇನ್ ಅರೆನಾ ಆಫ್ ರಂಗೇಶ್ವರ್ ವೇರ್ ಕನ್ಸ್ ವಾಸ್ ವೇಟಿಂಗ್ ಫಾರ್ ಕೃಷ್ಣ ಟು ಕಿಲ್ ಹಿಮ್ ಆಲ್ ದಿ ಪ್ಲೇಸಸ್ ವಿ ವಿಲ್ ಬಿ ಹಮ್ ಲೋಕ್ ಕಲ್ ರಂಗೇಶ್ವರ್ ಮಂದಿರ್ ಕನ್ಸ್ ಟಿಲ್ಲಾ ಔರ್ ಆಸ್ ಪಾಸ್ಕೆ ಕುಬ್ಜಾ ಕಾ ಸ್ಥಾನ ಅಕ್ರೂರ್ ಜಿ ಕಾ ಸ್ಥಾನ ಔರ್ ಕೃಷ್ಣಾಪುರಿ ಔರ್ ಉಸ್ಕೆ ಆಸ್ ಪಾಸ್ಕೆ ಸ್ಥಾನೋ ಕೋ ಕೀರ್ತನ ಕರ್ತೆ ಹುಯೆ ಜಾ ಕರ್ಕೆ ಆರಂಭ ಕರೆಂಗೆ ಕ್ಯೋಂಕಿ ಫಿರ್ ಸಮಯ ನಹೀಂ ಮಿಲೇಗಾ ಇಸ್ ತರಹ ಸೇ ಏಕ್ ಏಕ್ ದಿನ ಹಮ್ ಲೋಗ್ ಪರಿಕ್ರಮಾ ಸೊ ವಿ ವಿಲ್ ಡೇಲಿ ಡೂ ಪರಿಕ್ರಮಾ ಟಿಲ್ ವಿ ಆರ್ ಹಿಯರ್ ಆ್ಯಂಡ್ ಆಫ್ಟರ್ ದ್ಯಾಟ್ ವಿ ವಿಲ್ ಗೋ ಟು ವೃಂದಾವನ್ ಆ್ಯಂಡ್ ವೆನ್ ವಿ ವಿಲ್ ರಿಟರ್ನ್ ಅಗೇನ್ ವಿ ವಿಲ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಹಿಯರ್ ಫ್ರಮ್ ಟುಮಾರೋ ವಿ ವಿಲ್ ಬಿಗಿನ್ ಅವರ್ ಕ್ಲಾಸಸ್ ಇನ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಆ್ಯಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ಗೋಯಿಂಗ್ ಆನ್ ಆ್ಯಂಡ್ ಈವ್ನಿಂಗ್ ಮೋರ್ ಅರ್ಲಿಯರ್ ದ್ಯಾಟ್ ಫ್ರಮ್ 5 to 6 ಆ್ಯಂಡ್ ಆಫ್ಟರ್ 6 ದೇ ವಿಲ್ ಬಿ ಆರ್ ಆರ್ ಕಲ್ ಸೇ ಶಾಮ್ ಕೋ ಹಮಾರೆ ಕೀರ್ತನ್ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ಲೋಕ ಆಧ ಘಂಟಾ ಪಹಲೆ ಹಿ ಬೈಠ ಜಾಯೆಂಗೆ 4 ಬಜೆ 4:30 ಔರ್ 5 ಬಜೆ ಸೇ ಲೇಕರ್ 6 ಬಜೆ ತಕ್ ಔರ್ ಯದಿ ದಿನ ರಹೇಗಾ ತೋ 6:30 ನಹೀಂ ತೋ 5 ಬಜೆ ತಕ್ ಕೀರ್ತನ್ ಕರೆಂಗೆ ಜೋ ದೂರ್ ದೂರ್ ಕೆ ಲೋಕ ಸಂಧ್ಯಾ ಕೆ ಭೀತರ್ ಮೇ ಅಪ್ನೆ ವಹಾಂ ಪರ್ ಪಹುಂಚ ಜಾಯೆ ಸ್ಥಾನ ಇಸ್ಲಿಯೆ ಕಲ್ ಸೇ ಆಪ್ ಲೋಕ್ ಕೀರ್ತನ್ ಸಮಾಪ್ತ 5 ಬಜೆ ಕರ್ ದೇಂಗೆ ಔರ್ ಹಮ್ ಲೋಕ ಆ ಜಾಯೆಂಗೆ ಔರ್ ಕೀರ್ತನ್ ಆರಂಭ ಕರೆಂಗೆ ಪ್ರವಚನ ಆರಂಭ ಕರೆಂಗೆ ಹಮ್ ಲೋಕ ಕಾ ಪರಮ ಸೌಭಾಗ್ಯ ಹೈ ಕಿ ಪೂಜ್ಯ ಪಾತ್ರ ವಿಕ್ರಮ್ ಮಹಾರಾಜ್ ಜಿ ಸ್ವಸ್ಥ ಹೈ ಔರ್ ಕೃಪಾ ಕರ್ಕೆ ಯಹಾಂ ಪರ್ ಪಧಾರೆ ಹೈ ವಿ ಆರ್ ವೆರಿ ಫಾರ್ಚುನೇಟ್ ಆಲ್ ದಟ್ ಪೂಜ್ಯ ಪಾತ್ರ ವಿಕ್ರಮ್ ಮಹಾರಾಜ್ ಇಸ್ ಕ್ವೈಟ್ ಹೆಲ್ದಿ ಆ್ಯಂಡ್ ಹಿ ಹ್ಯಾಸ್ ಕಮ್ ಹಿಯರ್ ಆ್ಯಂಡ್ ಹಿ ವಿಲ್ ಬಿ ಆಲ್ವೇಸ್ ವಿತ್ ಅಸ್ Alone I cannot do so much, but he will help me in classes,
in every respect,
in all respect he will. So we are very lucky for this. We will begin our parikrama from Vrindavan, or here we are seeing as it will be. It may be that from here we will do or from Vrindavan, as we will see. We will decide it in day or two. आजकल में हम उसको डिसाइड कर लेंगे कि हम यहाँ से करेंगे या वृंदावन है। और भी परिक्रमा पार्टियाँ आ रही हैं। दरअसल मैंने परिक्रमा पार्टी अब गौड़ीय वैष्णव माधव महाराज पूज्यपाद सुतीर्थ महाराज इज कमिंग भक्ति वैभव पुरी एंड अदर्स ऑल्सो कमिंग, सो वी विल फर्स्ट बी इन वृंदावन फॉर 7 days और 8 days, देन वी विल कम टू मथुरा एंड फ्रॉम मथुरा वी विल गो टू गोवर्धन, गोवर्धन 5-6 days एंड फ्रॉम देयर नियर बाई एंड आफ्टर दैट वी गो टू बरसाना एंड फ्रॉम बरसाना ऑल रिमेनिंग प्लेसेज वी विल सी। हम लोग पहले वृंदावन में रहेंगे, वृंदावन में 7 दिन, उसके बाद मथुरा में आएंगे, मथुरा से मधुबन तालबन कुमुदबन बहुलाबन गोकुल और भद्रबन भांडीरबन इत्यादि का दर्शन करेंगे। इसके बाद में फिर हम लोग गोवर्धन में रहेंगे, गोवर्धन से आसपास के क्षेत्रों को दर्शन करके फिर बरसाना में जाएंगे, बरसाना से कभी पैदल कभी कुछ दर्शन करके फिर वृंदावन में हम लोग इसको समाप्त करेंगे। इस महीने में हम लोगों को बहुत सावधानी से रहना है। खान पान का जैसा है तो आप लोग जानते हैं, इस विषय में आप लोग सावधान रहेंगे। दूसरी बात, पर चर्चा नहीं होनी चाहिए, किसी की निंदा नहीं कुछ, किसी वैष्णव की या किसी की भी निंदा मत करो, उसका संग मत करो, बल्कि वो ठीक है किंतु निंदा मत करो। वी हैव टू बी वेरी केयरफुल फॉर दिस कार्तिक मंथ ऑफ दैट। We should try to observe the rules and regulations which is ruled for Kartik Vrata. We should not take so many vegetables, so many things as it has been told. And also, you should try to give up all your worldly desires, all desires, money to increase Krishna Bhakti. And associate with Vaishnava, and it is very easily you have received the association of high classes of Vaishnava. So you are fortunate in this. So don't criticize anyone. किसी को भी निंदा मत करो, निंदा से दूर रहो। हृदय में कोई कामना वासना न आने पाए, बस राधा जी की भक्ति हो, कृष्ण की भक्ति हो, राधा जी की भक्ति हो। कार्तिक व्रत की अधीश्वरी राधा जी हैं, कार्तिकेश्वरी वही हैं। श्रीमती राधिका इज दी डोमिनेटरी डेटी ऑफ कार्तिक मंथ, दामोदर मंथ, राधा दामोदर। सो यू शुड ट्राई टू वनली ट्राई टू इंक्रीज द भक्ति ऑफ राधा दामोदर, especially Srimati Radhika, then Krishna will be, himself he will be pleased. Sabhi log sabere uthenge, 4 baje ke tak uth jayenge, ya uske pehle aarti hogi, aarti mein sabko attend karna chahiye, aur Hari Katha ka shravan karna chahiye, aur sab kuch idhar udhar ho jaye, kintu Hari Katha ka shravan ye sab karna chahiye, aur kirtan. We can fell to observe all these things, but you should try to never fail to attend kirtan and pravachan, especially pravachan. It is the life of any brata. So you should always. We have come from America, from Canada, and Brazil, and here and there, very far away, Germany, France, England. So try to get up early in the morning and don't chatter patter, don't criticize, always engage your mind in Krishna Bhakti. This is most essential to follow. So kal se hum log 5 baje kirtan mein pravachan mein baith sake, tum log hamare Bhakteshwar ji aur sab log hain ek sun ke kare. और कल से परिक्रमा होगी नगर संकीर्तन, फ्रॉम टुमारो परिक्रमा विल बी डन, सो ऑल द वेस्टर्न डिवोटीज and the devotees from here, they want to come, they should come with us. All brahmacharis, excepting those who will look after here, they should be here, and all others should go. और सभी लोग जाएंगे यहाँ की व्यवस्था के लिए, जो कुछ ब्रह्मचारी लोग रहेंगे यहाँ पर रहेंगे, बाकी सब लोग कीर्तन में जाएंगे और जल्दी से समाप्त करके 8-9 बजे तक फिर आप लोग आ जाएंगे। इस तरह से हम लोग नियम चलते हैं। नियमित रूप में महाराज जी भी पाठ करेंगे, हम भी पाठ करेंगे, और कैसे पाठ करेंगे इत्यादि की सब रूपरेखा हम पीछे बनेंगे। अभी पूज्यपाद महाराज जी संक्षेप में कुछ बोलेंगे और कल से हम लोग सब कुछ व्यवस्था करके करेंगे। आज रात अधिक हो जाएगी, अंधकार भी हो गया, इसलिए वृंदावन जाने वाले हैं वो तो लोग आज चले जाएं, और कल से हम लोग ऐसा करेंगे सब व्यवस्थित ढंग से होगा। अभी पूज्य पात्र विक्रम महाराज जी कुछ उपदेश देंगे, आप लोग श्रवण कीजिए। टुडे पूज्य पात्र विक्रम महाराज विल गिव क्लासेस एंड हिज इंस्ट्रक्शन व्हाट शुड बी डू in Kartik month, you can. उनसे बात करके जा। अमित को जाइए, को जाएगा बस, कोई मत जाएगा यहीं पर होगा। एनीवन शुड नॉट गो। प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातरया जुहाव। तवैवास्मि तवैवास्मि न जीवामि त्वया विना।